दादा होईला आता ना, देवीच्या कृपेनं तू जर दादा होईला आता ना, अरणी जीवाल्या भाव लखवायचं गाणला, अरणी जीवाल्या भाव लखवायचं गाणला. मला घुमू द्या, मला बघू द्या सारा गा.